नमस्कार, मी जागृती भावसार. लोकशाही लोकलाईव्हच्या ऑडिओ बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज 26 ऑगस्ट शनिवार. ऐकूया आजच्या महत्वाच्या ठळक घडामोडी. अमृत 1.0 योजनेअंतर्गत शहरातील 74,000 घरांमध्ये पाणी देण्याच्या दृष्टीने नळ कनेक्शन पूर्ण झालेले आहे, तर 46,000 घरांमध्ये अमृतचे पाणी सुरू झाले आहेत. येत्या 2 महिन्यात 84,000 घरांमध्ये अमृत पाणी पुरवठा झालेला असेल असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. घराबाहेर ओट्यावर बसलेल्या 2 बहिणींच्या अगोदर झालेल्या भांडणाच्या कारणावरून विनयभंग करीत त्यांना मारहाण करण्यात आली. यासोबतच दुचाकीचे नुकसान करण्यात आले, सोबतच घराच्या काचाही फोडण्यात आला. ही घटना 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी घडली. 300 चौरस मीटर घर असलेल्या शहरातील गरीब व मध्यमवर्गीय रहिवाशांना माफी देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. एका अर्थाने गोरगरिबांसाठी हा निर्णय मोठा दिलासा देणारा आहे, मात्र त्यामुळे महापालिकेला दरवर्षी 25,15,51,077 रुपयांचा आर्थिक फटका बसणार आहे. राज्यात पावसाअभावी पिकांची स्थिती गंभीर झाली आहे. पावसाचा खंड 21 दिवसांपेक्षा जास्त असलेल्या महसूल मंडळाची संख्या आता 300 वर पोहोचली असून 15 ते 21 दिवस थंड असलेल्या एकूण महसूल मंडळाची संख्या 500 घरात गेली आहे. यावरून उत्पन्नात घट होण्याची शक्यता असून आगामी दुष्काळाची चाहूल लागली आहे. ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्राची जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करताना पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली आहे. विशेष म्हणजे नीरजने आपल्या पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटरचे यशस्वी फेक करीत अंतिम फेरी गाठली आहे. अजित पवार हे आमचे नेते आहे, राष्ट्रवादीत फूट नाही, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शुक्रवारी सांगितले. कोल्हापूर येथील सभेला बारामतीतून निघण्यापूर्वी त्यांच्या गोविंद बाग निवासस्थानी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात पडसाद उमटू लागल्यानंतर मात्र त्यांनी दहिवड येथील जाहीर सभेत बोलताना घुमजाव देखील केले आहे. पहाटेच्या शपथविधीनंतर एकदा संधी दिली होती, संधी सारखी मागायची आणि द्यायची नसते असं स्पष्ट करत त्यांनी अजित पवार यांना आता संधी नसल्याचा इशारा दिला आहे. आयुष्मान खुरानाचा ड्रीम गर्ल 2 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी दमदार कामगिरी करताना दिसला. ड्रीम गर्ल 2 मधील पूजाने प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ घातली आहे. सनी देओलचा गदर 2 सुद्धा त्याच्या पुढे फिका पडताना आपल्याला दिसतोय. गेल्या 2 आठवड्यांपासून गदर 2 ने तुफान कमाई केली आहे, मात्र आता 3 आठवड्यात सनी देओलच्या या चित्रपटाच्या कमाईला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. ऐकूया आजचा प्रेरणादायी सुविचार. एक लक्षात ठेवा, लोक उगवत्या सूर्यालाच नमस्कार घालतात, मावळत्या नाही. ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडींसाठी ऐकत रहा लोकशाही लोकलाईव्ह, तुमच्या मनातलं.